नमस्कार श्रोत्यांनो, मार्ग जीवनाचा या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. श्रोत्यांनो, दुसऱ्या दिवशी मला हा विचार आला की या प्रक्षेपणामध्ये आपण अनेकदा देवाच्या वचनाबद्दल बोलतो. मी असे गृहीत धरत आहे की आपल्या सर्व श्रोत्यांना माहीत आहे की मी पवित्र बायबलबद्दल बोलत आहे. देवाने आपल्याला दिलेल्या बायबलचे दोन मोठे भाग आहेत. आम्ही पहिल्या भागाला जुना करार म्हणतो आणि सहसा बहुतेक भाषांतरांमध्ये तुम्हाला भिन्न संदेष्टे आढळतील. श्रोत्यांनो, सर्वप्रथम तुम्ही जुन्या करारातील उत्पत्तीच्या पुस्तकापासून सुरुवात कराल. तेव्हा जगाची निर्मिती आणि देवाने सर्व काही कसे बनवले आणि ते कसे अस्तित्वात आणले आणि नंतर जुन्या कराराच्या लोकांच्या इतिहासात पुढे जाताना तुम्हाला विविध गोष्टी दिसतील. यात संदेष्टे येत आहेत आणि संदेष्टांनी आणलेले संदेश हे आपणास पाहायला मिळतील. सामान्यत जर काही चूक होत असल्यास तर असे म्हणूया की देवाचे लोक कोरलेली मूर्ती आणि लोकांच्या खोट्या दैवतांच्या प्रेमात पडले होते जे त्यांच्या आजूबाजूला राहत होते आणि परिणामी देवाने त्यांना परत कोणत्या ना कोणत्या प्रकारात पश्चाताप करण्यास आणणे आवश्यक होते आणि म्हणून त्याने एक संदेश पाठवला आणि त्यांना सावध केले की त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे कारण ते ज्या प्रकारे जगत आहेत त्यावर देव संतुष्ट नाही आणि ते खोट्या देवांची उपासना करत आहेत हे देवाला आवडत नाहीत. त्यांनी पश्चाताप करावा आणि त्यांच्याकडे परत यावे अशी त्यांची इच्छा आहे. तो संदेष्टा घोषित करत असे आणि उपदेश करत असे माझ्या अंदाजानुसार सर्वोत्तम वचन आहे आणि लोक कधी कधी ऐकत असे आणि पश्चाताप करत असत आणि पुन्हा तेथे शांती होत असे आणि काही वेळा ते बंड करत असे आणि त्यांना पुन्हा आणण्यासाठी दुसऱ्या संदेष्टाची आवश्यकता भासत असे. श्रोत्यांनो, देवाने एकाच वेळी दोन संदेष्टांना एकाच संदेशासह पाठवणे हे अजिबात असामान्य नव्हते. श्रोत्यांनो, तुम्ही जुना करार वाचता तेव्हा तुम्हाला या सर्व चेतावणी दिसतात आणि तरीही प्रत्येक चेतावणी दरम्यान पश्चातापाच्या प्रत्येक आव्हान दरम्यान नेहमी देवाची दया आणि त्याच्या क्षमेचे वचन दिसते. जर तुम्ही पश्चाताप करून माझ्याकडे वळलात तर मी तुम्हाला आशीर्वाद देईन आणि मी तुम्हाला क्षमा करीन. सदैव विश्वासू राहिलेल्या लोकांच्या त्या अवेशांबद्दल देव कधीही विसरला नाही. ते नेहमी परमेश्वराच्या जवळ राहिले. त्यांच्यापैकी बहुसंख्य असे असू शकतात जे कधी कधी बंड करत होते आणि देवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होते आणि तरीही ते अवशेष नेहमीच असतील आणि नेहमीच तारले जातील. आणि म्हणून तुमच्याकडे जुना करार आहे आणि नंतर तुमच्याकडे नवीन करार आहे. काही लोक जुन्या कराराबद्दल इतिहास समजून बोलतात. प्रामुख्याने देवाचे लोक, यहुदी लोक आणि त्या दशके आणि शतकामधल्या त्यांच्या जीवनाचा इतिहास. श्रोत्यांनो, मग आपण सुवार्ता लिहिणारे लेखक मत्तय, मार्क, लूक आणि यहोवान या चार सुवार्ता लिहिणाऱ्या लेखकासह नवीन कराराकडे जाता. जणू काही ते वेगळे वेगळे वृत्तपत्रकार वेगळ्या वेगळ्या प्रेक्षकांना किंवा वेगळ्या वेगळ्या शहरांना लिहितात. ते जवळपास त्या गोष्टी पाळत असल्यासारखे आहेत. काही जण विशिष्ट चमत्काराची तक्रार करतील आणि इतर नाही. मग पुन्हा असे दिसते की त्यापैकी दोन किंवा तिघांनी त्या चमत्कारांचा आनंद घेतला आणि ते सर्व त्याबद्दल अहवाल देतील. म्हणून तुमचे दृष्टिकोन भिन्न आहेत आणि भिन्न मते आणि भिन्न विधाने आहेत आणि माझा विश्वास आहे की ख्रिस्ताच्या सुवार्तीची सेवा, त्याची शिकवण आणि त्याचे उपदेश आणि त्याने केलेले चमत्कार यांचे खरे जीवन संपूर्ण चित्र मिळवण्यासाठी तुम्हाला जवळजवळ चारही सुवार्ता त्या वेगळ्या वेगळ्या लेखकांनी लिहिलेली आहे वाचावी लागतील. श्रोत्यांनो, अशी पुस्तकं उपलब्ध आहेत जी प्रत्येक शुभ वर्तमानातील वचने घेतात आणि त्यांना परस्पर संबंधी करतात, जेणेकरून तुम्ही ते एक वाचन म्हणून वाचू शकाल, जसे की तुम्ही ते सर्व एकाच वेळी वाचत आहात. अशा प्रकारे त्यांचे संपूर्ण चित्र मिळवणे ही चांगली कल्पना आहे. श्रोत्यांनो, आता जुना करार आणि नवीन करारामध्ये दोन मुख्य अतिशय मूलभूत नियम आहेत. ते देवाचे नियम आहेत जे त्याच्या 10 आज्ञांबद्दल बोलतात. नियमांची व्याख्या करण्यासाठी ते एक उत्कृष्ट उदाहरण असेल. देव म्हणतो आपण काय करावे आणि काय करू नये. तुम्हाला दिसेल की निर्गमनाच्या 20 अध्यायात देव त्या 10 आज्ञांची यादी करतो. आपल्यासाठी महत्वाची गोष्ट ही आहे की आपण केवळ त्याला आनंद देणाऱ्या काही गोष्टी कराव्यात असे नाही, तर ज्या गोष्टी तो करू नये असे सांगतो त्या टाळाव्यात अशी त्याची इच्छा आहे. शाप न देणे किंवा शपथ न वाहणे, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटे न बोलणे, प्रीतीचा अभाव न दर्शविणे, आपल्या सहकारी लोकांच्या मालमत्तेची आणि अशा गोष्टीकडे दुर्लक्ष न करणे, देवाचा नियम हा आम्हा लोकांनी पाळावा असा पवित्र लिखित नियम आहे. श्रोत्यांनो, आपल्या अवघ्या आणि पापात पडण्याचा परिणाम शैतानाने आपल्याला पापात अडकवले आहे आणि ते कसे कार्य करते हे आपल्याला माहीत आहे आणि परिणामी आपण पापी मानवी स्वभावसह जन्माला आलो आहोत. आपण या जगात एक अद्भुत गोड प्रामाणिक आणि परिपूर्ण मानव म्हणून जन्माला येत नाही. आपण पापी माणूस म्हणून जन्माला आलो आहोत. आपण पापी आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो आहोत. संपूर्ण मानवजातीचा जन्म अशा प्रकारे झाला आहे आणि परिणामी पापी स्वभाव आपल्या अंतकरणात राहतो. आमच्याकडे अनेक दशकांपासून ख्रिस्ती असणाऱ्या मनात अजूनही एक पापी इच्छा आहे, जी शैतान आपल्याला मोहात पाळण्यासाठी आणि आपल्याला देवापासून दूर नेण्यासाठी वापरतो. हा देवाचा नियमाचा पापी स्वभावाचा भाग आहे आणि आपण तो नियम तंतोतंत पाळू शकत नाही. परिणामी आपण त्या पापाला कबूल करण्याची आणि त्या पापापासून तारण मिळवण्याची गरज आहे. आपण स्वतःला वाचू शकत नाही. श्रोत्यांनो, देवाचे आभार असो, कारण देवाच्या वचनात नेहम्यापेक्षा बरेच काही आहे. सुवार्ता नावाची एक गोष्टी देखील आहे. सुवार्ता हा एक शब्द आहे ज्याचा अर्थ चांगली बातमी असे होते. सर्वात चांगली उत्तम बातमी ही आहे की एक तारणारा आहे. देव त्याच्या लोकांवर प्रीती करतो. त्याने पाहिले की आपण पापात पडलो आहोत आणि त्याला माहीत आहे की शैतानाने आपल्याला त्याच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करीत आहे आणि म्हणून त्याने एका तारणाऱ्याला पाठविले. तो म्हणतो, मी माझ्या स्वतःच्या पुत्राला पाठवीन आणि तो लोकांसाठी वधस्तंभावर मरेल, जेणेकरून त्यांच्याद्वारे आणि त्यांच्या वडिलांच्या प्रित्यर्थ पूर्ण आज्ञाधारकपणामुळे तो सर्वांच्या पापाची क्षमा मिळवणार. आजपर्यंत जगलेल्या प्रत्येकांची पापे काढून घेतली जाणार आहेत आणि जर त्यांनी माझा पुत्र येशू त्याच्या वैयक्तिक तारणारा म्हणून विश्वास ठेवला तर त्यांना क्षमा मिळेल आणि त्यांना शाश्वत जीवन आणि सार्वकालिक जीवनाची भेट मिळेल. हे देवाचे वचन आहे. श्रोत्यांनो, कोणालाही मिळू शकणारी सर्वात विशिष्ट भेट म्हणजे आपला तारणारा आहे आणि आपली पापे दूर करण्यासाठी येशूवर विश्वास ठेवून आपल्याला सार्वकालिक जीवन मिळू शकते हे जाणून घेणे तीच सुवार्ता आहे. ती चांगली बातमी आहे, तीच आशा आहे, तारण आहे आणि येशू ख्रिस्ताद्वारे क्षमा आहे. श्रोत्यांनो, आम्ही पाप या शब्दाचा थोडासा उल्लेख केला. मला वाटते की बहुतेक लोकांना कदाचित माहिती असेल की दोन प्रकारचे पाप आहेत ज्याबद्दल आपण थोडंसं बोलतो. चोरी न करणे, खोटे न बोलणे, खून न करणे, या सर्व गोष्टी आपण करू नयेत, तो पापाचा भाग आहे. पण आणखी एक प्रकारचे पाप जितके विनाशकारी आणि तितकेच वाईट आहे ते म्हणजे वगळण्याचे पाप आहे, जेथे तुम्ही करणे विसरलात. तसेच कदाचित ते केवळ विसरणेच नाही तर तुम्ही असे काहीतरी करण्याचे निवडता जे तुम्ही विसरावे अशी देवाची इच्छा नाही. तुम्ही लक्षात ठेवावे अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही ते करावे अशी त्याची इच्छा आहे आणि तरीही तुम्ही ते करीत नाहीत. आपल्याला पालकांवर प्रीती करणे हे एक चांगले उदाहरण आहे. चौथी आज्ञा असे करणे, वगळणे. मी माझ्या आई वडिलांवर प्रीती करणार नाही आणि मी माझ्या आई वडिलांची आज्ञा मानणार नाही, मी त्यांची काळजी घेणार नाही असे म्हणणे हे पाप आहे. इतकेच दुसरे कोणतेही पाप करणे हे पाप आहे. म्हणून जेव्हा तुम्ही देवाच्या इच्छेनुसार करत नाही, जसे की त्यांची उपासना करा, त्याला प्रार्थना करा, त्याच्यावर प्रीती दाखवा, त्याच्याबद्दल इतरांना सांगा, जेव्हा तुम्ही ते करण्यात अयशस्वी होता तेव्हा ते पाप होते. ते वगळण्याचे पाप आहे. वगळणे म्हणजे सोडून देणे. हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवण्यास मदत होईल असे मला वाटते. तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या पार्टीला आमंत्रित करत असलेल्या एखाद्या व्यक्तीला तुमच्या यादीतून वगळल्यास याचा अर्थ तुम्ही त्यांना सोडून दिले आहे. एखादे पाप वगळणे याचा अर्थ प्रीती दाखवणे, समजूतदारपणा दाखवणे, लोकांना त्यांच्या मालमत्तेची काळजी घेण्यास मदत करणे, यासारखे काहीतरी करावे अशी देवाची इच्छा आहे. कोणत्याही प्रकारची प्रीती जे तुम्हाला देवाने करावे असे वाटते आणि तुम्ही ते वगळले आणि तुम्ही म्हणाल की नाही, मला ते करायचे नाही, मी ते करणार नाही, ते पाप आहे. श्रोत्यांनो, म्हणून जेव्हा तुम्ही क्षमेसाठी प्रार्थना करता तेव्हा मला आशा आहे की तुम्ही सर्व पापांसाठी प्रार्थना करणे लक्षात ठेवाल. केवळ तुम्ही केलेली पापेच नाही तर तुम्ही वगळलेली पापे देखील. दोघांनी देवाची क्षमा असणे आवश्यक आहे. हे जाणून घेणे एक आश्चर्यकारक गोष्ट आहे की देवाने आपल्याला सर्व पापांसाठी क्षमा दिली आहे, केवळ काही भागच नाही तर सर्व पापांसाठी. श्रोत्यांनो, तर देवाच्या नियमाचे हे पुनरावलोकन, देवाचे परिपूर्ण नीतिमत्व, जे कोणीही आपल्या पापामुळे पाळू शकत नाही, की ख्रिस्ताला यायचे होते जो परिपूर्ण देव आणि परिपूर्ण मानव देखील होता. त्याला मानवी पिता नव्हता, देव पिता होता. देवाने पवित्र आत्म्याने मरियेला गर्भधारणा केले आणि म्हणून देव आणि मनुष्य, येशू हा मानव आणि दैवी दोन्ही होता, आणि म्हणून त्याच्या क्षमा आणि त्याच्या आज्ञाधारकतेद्वारे त्याला क्षमा करण्याची गरज नव्हती. त्याच्या आज्ञाधारकतेद्वारे त्याने आम्हाला भेटवस्तू दिली, सार्वकालिक जीवन आणि खात्री आहे की आपल्या पापांची क्षमा झाली आहे. देवाने त्याला आपल्यासाठी बलिदान दिले जेणेकरून आपला बचाव होऊ शकेल, आणि हे सुवार्तेचे गौरव आहे. श्रोत्यांनो, देवाचे वचन नियम वापरताना लक्षात ठेवा की आपण दोषी आहोत. हे आपल्याला याची जाणीव करून देते आणि ख्रिस्त नसता तर आपले तारण होणार नव्हते. आणि सुवार्ता जे म्हणते ख्रिस्त आला आणि त्याने आपली जागा घेतली आणि पापांची किंमत मोजली, त्यांच्यावरील विश्वासामुळे आपल्याला आता सार्वकालिक जीवनाची देणगी मिळाली आहे. आणि ते सर्व पाप केवळ केलेले नव्हते तर वगळले गेले, माफ करण्यात आले आहे. आणि जे येशूला त्यांचा प्रभू आणि तारणारा म्हणून हाक मारतील अशा सर्वांसाठी ते उपलब्ध आहे. देव तुमच्यावर प्रीती करतो. त्याने तुम्हासाठी एक पुरावा म्हणून तारणाराला पाठवले आणि त्याच्या दुःख, मृत्यू आणि पुनरुत्थान, मृत्यूवर सामर्थ्य, देवाचा पुत्र, आपला प्रभू आणि तारणारा यांच्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवनाची देणगी मिळाली आहे. देवाच्या वचनाद्वारे तुमच्या दैनंदिन जीवनात आणि तुमच्या दैनंदिन भक्तीमध्ये आशीर्वाद असू दे.